श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सोळावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। राजाधिराज चक्रवर्ती शांति सिंहासनस्थ मूर्ति नमो स्वानंद साम्राज्यपति अनन्य गति गुरुराज अभेद भक्ति सहज स्थिति उभय भागी स्वरावारिति स्वानुभूति सत्य प्रतीति जया वीजिति अत्यादरे छत्रधारी स्वात्मस्थिति वेत्रधारी शांति संवित्ति षडरी माया मोहवृत्ति जेथे नत गति क्षण भरी कायया सभे तात चार सहा अठरा भाट चिन्मय तांडवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ति भक्ति शुद्ध ज्ञान श्रवण मनन निदिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्ट प्रधान सेवारत शांति दांति दिव्यमणि समकति जयाचा कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञान खड्काचा प्रहार पाहुनी जाचा उद्यत कर कापे थर थर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिली सखाया उत्थराया दीन जना गताध्यायी निरूपण भक्त भावार्थ करो निपूर्ण पुरवो नितयाने केले लापण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवित काम शिष्यांचाच सेवा काम पुरवुनी निष्काम तो करी भावे अर्पिता फूलपान अति प्रेमे करील सेवन ते सर्पिता साभिमान फिरविल मान जागीत सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परिते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरूण घेऊनी अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन भावे पाई पाहिजे शिष्य काय कीजे स्वये सद्गुरु सीच लावणे सोये शिष्यासन ठावे निज पाय नकळत उपाय गुरु करी गुरु परीस आणि कवदान्य त्रिभुवनी पाहता शरण्याचा परम शरण्य शरण अनन्य होत्या उपमुजाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरुदेईल अचिंत्य वस्तुसी परमाश्चर्येसी निज भक्ता किती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्म जिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी नहा तुझा दिवसा पुरविल ऐसा मिळेल असो अवधान पय पाने सधरु जव जव वाढे श्रोतया आदरु प्रसवेल फल भारु तव तव रस भावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पी तो फुलेल मधुर फल भारी तो लवेल इच्छा पुरे जनमणती शिर्डी कर बाबा ब्रह्म दाविती अविलंबे मनोनीत का दूर आलो मार्ग कंठिता हार श्रमलो तरी ते ब्रह्म जरी लाधलो कृत कृत्य झालो म्हणेन बाबा ब्रह्मदावीन रोकडे आता येथे न उधारीची वार्ता तुझ सम पुसताची दुर्लभ मागती बहुत धन संपदा निवारा म्हणती रोग आपदा मागती लौकिक मान राज्य पदा सौख्य सदा केवळ ऐहिक सुखाला गुनी जन शिर्डी येती धावुनी लागती मज फकीराचे भजनी ब्रह्म कोणी न मागती तैशियांचा मज सुकाळ तुझ सारिख्यांचाच दुकाळ ब्रह्म जिज्ञासूंचा मी भूकाळ पर्व काळ हा मजला जया ब्रह्म वस्तु भेणे रविशशींचे नियत चालण नियमे उगवणे नियमे मावळणे प्रकाश चांदणे नेमस्त ग्रीष्म वसंत देव लोकपाळ नेमे करिती जो प्रजा प्रतिपाळ त्या सर्वा मूळ हे ब्रह्म म्हणून शरीर विस्रोसना आधी सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी त्या विण पुनरावर्तन निरवधी लागेल बाधित पाठीसी ते हे ब्रह्म जाणल्या वीण होईल जरी शरीर पतन इच्छा पुरवील संसार बंधन पुनर्जनन चुकेना ब्रह्मची काय मी तुझ सगळे दावी तो पहा जे तुझ नख शिखांत वेटाळे ते मी आगळे उकलितो काय ती सुधा मधुरवाणी वचन सरणी विहिता चरणी प्रस्थापी चिंतामणि प्रसन्न होता लौकिक सौख्य चढ़ेल हाता लाघेल स्वर्ग संपत्तिमत्ता महेंद्र होता प्रसन्न याहूनि गुरु ची अलौकिकता गुरु समान नाही दाता दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता सुप्रसन्नता पावलिया तया गोड कथेच्या श्रवणे होईल संसार दुःखा विसरणे ब्रह्मार्थियांसी कैसे शिकवणे तेही जाणणे बाबाही असो मग त्याते बैसविले क्षणिक अन्य व्यवसाय त्या गुंतविले जणू त्या प्रश्नाचे भान चिहरपले ऐसे दाविले तयाला मग बाबांनी काय केले मुलास एका निकट बोलाविले जा म्हणती सत्वर वहिले देनंदूला निरोपकी पाच रुपये उसनवारी बाबांस आहे निकड भारी हात उसने क्षणभरी दे झडकरी म्हण त्याला मुलगा गेला नंदूचे घरा कुलूप होते तयाचे द्वारा येऊनी ताथाळ माघारा समाचारा निवेदिले बाबा म्हणती जा परतोनी असेल घरी बाळा वाणी तोच निरोप त्याते देऊनी रुपये घेऊनी येई जा व्यर्थ विकल्प घोळे नाडला साई सा कल्प येऊनी आदळे पाच रुपयांची कथा ती काय परिते द्यावया जीवन होय एवढी जया लाव विन सोय लोभ स्वयमे किंचित वाटे मजला परी तो ग्रासिला धन मोहे स्वस्थ बैसावे ते ही नाही सुटली परत जाण्याची घाई तो म्हणे अहो बाबा साई ब्रह्म ठाई
आहुती होते विभूती सृष्टीची
दर्शती होते जिह्वा भ्रम निवृत्ति रज्जु किरण आणि शुक्ति आभासा मुकटी तात्काळ शुक्त्यज्ञान तेच रजत भान रजत ज्ञान तेची शुक्ति ज्ञान भ्रम निवृत्ति काली रौप्यावसान शुक्ति का विज्ञान निर्भेळ अन्योन्य मोहाचे हे लक्षण ज्ञान दीपाचे करा उजळण अज्ञान मला करा क्षालन निर्दाळण तै प्रतिभासा जन्म मृत्यूचा नसता बंध असता किमर्थ मोक्ष निर्बंध वेदांत आम्हा काय संबंध मग हा प्रबंध कायसा आहे मी बद्ध भावे निर्मुक्त ऐसा जो दृढ निश्चयासक्त तोच येथील अधिकारी फक्त न युक्त अत्यज्ञ वा तज्ञ बद्धची नाही कैसी मुक्ती हे तो आहे वस्तुस्थिती बद्ध मुक्तता गुण संगाती आहे प्रतीती अवघिया द्वितीयाचा अभाव जेथे बांधी सोडी कवण कवणाते कोणीही न बद्ध वा मुक्त तेथे द्वैत अद्वैते गेलिया दिन रजई हे प्रकार उत्पादी काय दिन कर हा तो दृग्दोष व्यवहार दिवाकर अलिप्त मी एक करता मी एक भोक्ता हा अभिमान धरून चित्ता स्वर्ग नरक सुखा सुख अनुभविता वासना सक्तता वाढते आत्मा नित्य पुराण शाश्वत जन्म जन्मापक्षय विवर्जित यद्दर्शने विण नाही स्वहित साधु सतत बोलती कार्य मात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण
मोठ्यात मोठे ब्रह्मांड जाण त्या
पूर्ण निरुपाधिक आत्म्यास या जन्मना मरण नाही तयासी मूल कारण अजनित्य शाश्वत पुराण सहज निर्धारण दुर्गम ओंकार प्रतीक दे ब्रह्मा तेच त्याचे स्वरूप परम आगम निगमांसही दुर्गम ते काय सुगम सर्वत्रा जया निर्धारिता वेद थकले तपस्वी वनवासी झाले उपनिषदी हात टेकिले कोणान झाले निदान पावावया आत्मस्वरूपाची आठावा अभेददर्शी आचार्यची भावा तदितरांचा कोण केवा रिघावान तेथे तार्किका केवळ तार्किकान तेथे थारा भ्रमावरती फिरेल गरगरा आगम आचार्या विनयतरा स्थिरावेना तत्त्वबुद्धी स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे न सुकविती लख चौऱ्यांशी फेरे आगम आचार्ये चिपुरे मगत मनुरे लवलेश इतरान साधे जे बहु सायासे तेच साधील तो अल्पायासे जो दृढ धरी त्या सद्गुरुचे कासे तया प्रकाशे सद्विद्या सकार्य अविद्या जेथ सरे सच्चिदानंद स्वरूप स्थिरे स्वस्वरूप स्थिती अवतरे मोक्ष दुसरे नाम त्या हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट यदर्थ करिती बहुत कष्ट जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ अंतर्निष्ठ सर्वदा स्वरूपी होता चंचल उठे विषयांची खळबळ झाली स्वरूपी निश्चळ येई विकळता विषयाते स्वरूपी जो विमुख विषयतया सदा सन्मुख तोच होता स्वरूपोन्मुख विषयमुख फिरविती मोक्षमात्राचीच इच्छा करी अन्यार्थी निरीक्ष अभ्यंतरी इह परत्रार्थ तृष्णालेशन धरी तोच अधिकारी मोक्षाचा यातील जो एका लक्षणे उणा मुक्षु नवे तो स्पष्ट जाणा तो केवळ मुमुक्षुचा बहाणा जैसा काणा देखणा अहंकार गळाला विण न होता लोभाचे निर्मूलन न होता मन निर्वासन ब्रह्मज्ञान ठसेना देहात्म बुद्धी हेच भ्रांती बंधासी कारण आसक्ती सोडा विषय कल्पना स्फूर्ती ब्रह्म प्राप्ति हातीये निर्विशेष परब्रह्म साक्षात्कार ये कठिन कर्म सविशेष निरूपण हेची मर्म हाची धर्म धीमंदा आत्मा गूढ सर्वा भूत
आत्मज्ञान होता
रे अवगंतव्य मग काही नुरे करत लगत वस्तु जात सारे साक्षात्कारे तयासी आत्मविज्ञानाचे फळ संसार निवृत्ती अविकळ परमानंद प्राप्ती तात्काळ तया सुकाळ मोक्षाचा आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर महताहून महत्तर हा तो सर्वव्यापकता प्रकार बुद्धिगोचर करावया तो स्वये सूक्ष्मना महत् तरतम भाव तेथे कल्पित तो आब्रह्मस्तंभ पर्यंत परिपूरित चराचरी तेहे अनिर्वचनीय सत् बुद्धित भावया संकलित वाचेने करिती मर्यादित अमर्यादित जे स्वये केवळ बुद्धी वैभवाचे योगे खरे वर्म हाती न लागे साधु सद्गुरु संत संगे सेवानुरागे तत्प्राप्ती ब्रह्मनिरूपण काय थोडे ओथ्या पुस्तकी भरले रोकडे परी सद्गुरु कृपा जो न घडे हाती न चढे कल्पांती नित्य नैमित्तिक कर्मा भावी शुद्ध संस्कार युक्त जो मन नाही तो वरी ब्रह्मानुभव पाही मुळीच काही नागवे ब्रह्म केवळ नित्य तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य दृश्य जाता नाही सातत्य सत्य सत्य त्रिवाचा ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।